93.5 Red FM pe
Alare ala sangram ala
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष ऍक्टिव्हिस्ट जुगल राठी आणि आपण बोलतोय पीएमपीएमएलच्या दयनीय अवस्थेबद्दल.
चला पुढे चला चला पुढे चला.
बस बंद पडली.
अरे छोड ना, ये पुणे की बस की बात नाही.
नागरिकांनी काय करायचं, कोणाकडे जायचं, म्हणजे काय पीआयएल करणं याच्यात सोल्युशन असू शकेल का? दुसरा पॉईंट, इलेक्शनचं वर्ष आहे, पुढच्या वर्षी कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे, तर काय प्रत्येक कॉर्पोरेटरला जाऊन आपापल्या आपण धरावं आणि प्रश्न विचारावेत का? का आमदारांना विचारावेत, खासदारांना विचारावेत, का आयुक्तांना विचारावेत, का काय?
नागरिकांनी करण्यासारख्या 2-3 गोष्टी ज्याचा आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतोय. प्रवाशांच्या दबावामुळे काही एक हेल्पलाईन सुरू झालेली आहे, जिथं तक्रारी नोंदवल्या जातात ते त्यांच्या संबंधित डेपोला पाठवून त्याचा अभिप्राय मागवतात आणि तक्रारदाराला परत कळवलं जातं की तुमच्या तक्रारीचं काय झालं. त्याचा नंबर आहे
2450-33-55
सकाळी 6 ते रात्री 10 हेल्पलाईन क्रमांक चालू असतो. आणि हल्ली मोबाईल सोपं झाल्यामुळं SMS सुद्धा तुम्हाला करता येतो. त्याचा नंबर आहे 9881498149 9585 89 9585 89. हा SMS चा नंबर आहे. तुमची तक्रार आहे तिचा बसचा नंबर असतो, R असेल, तुमचं H असेल किंवा CNG वगैरे असे जे काही नंबर आहे तो नंबर आणि काय तुमची तक्रार एवढी कळवली. इफ इट इज रिअल टाईम असेल तर त्यांना बाकी कळतं की ती बस कुठं आहे.
पण जुगल राठी मला सांगा, हे या बसेस तर यांच्याच आहेत, त्यांना माहितीच आहेत ना की बंद पडतात, मग आपण सांगून काय त्याचा उपयोग? का तुम्ही म्हणताय की प्रेशर?
सांगतो तुम्ही जे म्हणताय, लोकशाहीमध्ये नागरिकांनी जेवढा सहभाग वाढवल्याशिवाय काही होणार नाही. हे बेमुरवत झालेले आहेत, त्यांना असं वाटतं आपण काम करेसो कायदा आम्हाला कोणी विचारणार नाही. ह्याचा दबाव निश्चितपणे वाढू शकतो, काही प्रमाणात ते जाणवतंय आणि हे मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी निवडणूक आहे, त्याच्यासाठी नागरिकांचा दबाव वाढणं गरजेचं आहे. नगरसेवकांना, खासदार आमदारांना निश्चितपणे आपण कळवलंच पाहिजे.
पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस.
धन्यवाद.
हे नंबर्स मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे, पण तुमच्या आमदारांना, आपल्या खासदारांना, नगरसेवकांना थोडस एखाद फोन फिरवून बघा. कमिंग अप इन जस्ट अ बिट. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.